या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपले मनापासून स्वागत करते। श्रोते हो, समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर कास पठारावर वसलेलं निसर्गरम्य प्रकृती रिसॉर्ट आणि तिथेच आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुयोग तांडेकर। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार
डॉक्टर। इथे हा जो आपल्याला ट्रॅक दिसतोय तो नक्की कसला ट्रॅक आहे?
याला अॅक्युप्रेशर ट्रॅक असं म्हणतात। खरं तर माझी मिसेस जी नेहा आहे तिची ही आयडिया की छान आपण म्हणून नदीतले गोटे आणून ते एका विशिष्ट पद्धतीने इथं बसवलेले आहेत। रोज संध्याकाळी बेअर फुटेड म्हणजे पायात चप्पल वगैरे काही न घालता याच्यावर चालण्याचा एक सराव सगळ्या पेशंटकडनं केला जातो। आपल्या तळपायामध्ये सगळे प्रेशर पॉईंट्स आहेत सगळ्या अवयवांचे असं म्हटलं जातं, तरी तो ऑटोमॅटिकली तो मसाज पण त्या ठिकाणी होतो, प्रेशर पण दिलं जातं आणि पूर्ण आरोग्याला त्याचा खूप चांगला उपयोग होतो। म्हणून हा अॅक्युप्रेशर ट्रॅक या सगळ्या स्पेशल एक्झिक्युटिव्ह रूमच्या मध्येच बरोबर सगळ्यांना चालता येईल अशा जागी केलेला आहे।
अरे वा, फारच छान। श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा। पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा। आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com म्हणजेच geofresh1@gmail.com। अरे या कोण आहेत? या तर त्या छोटी आई आहेत ना, म्हणजे शरयू होणार असून मी या घरची मधल्या। नमस्ते।
नमस्कार।
तुम्ही इथे कशा काय?
खरं तर आत्ता मी इथे आले ती शरयू म्हणून नाही, लीना भागवत म्हणून।
अच्छा।
असं झालं होतं की माणसांकडे आपण जास्त लक्ष द्यायला लागलो होतो आणि शरीराला जास्तीत जास्त मी गृहित धरायला लागले होते आणि एका पॉईंटला ते माझ्या लक्षात आलं की आपण फारच गृहित धरायला लागलोय। हा हे काय होऊन जाईल, हा या दुखण्याकडे आपण दुर्लक्ष केलं तरी चालतं असं उगाच मी स्वतःला डॉक्टर समजायला लागले होते। पण माझ्या शरीराने मला हाक मारली आणि सांगितलं की तू नॉर्मल माणूस आहेस, तू काही डॉक्टर वगैरे नाही आहेस आणि तू माझ्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि मग आता ते एका योग्य माणसाच्या हातात आपली रोगराई सोपवलेली बरी, आपण स्वतःहून काही न करता, ह्याच्यासाठी अर्थातच एकमेव नाव होतं ते म्हणजे डॉक्टर सुयोग दांडेकर।
बर।
आणि म्हणून मी इथे आले।
अच्छा, आणि मग आधी पण इकडे आपण आलेले आहात?
मी आले नव्हते इथे, पण माझे मिस्टर मंगेश कदम ते इथे येऊन गेले होते, प्रशांत सरांकडून पण, प्रशांत दामलेंकडून पण मी ऐकलेलं होतं। डॉक्टरांची काही पुस्तकं माझ्या घरी होती जन्मतारखेवरून आपल्या आरोग्याविषयी भाष्य केलेली, तीही मी वाचलेली होती, त्यामुळे माहिती होती, कुतूहल होतं आणि येण्याचा योगही आला।
अच्छा, मग इथे आल्यावर कसं वाटतंय आता?
मला स्वतःलाच एक वेगळा कॉन्फिडन्स आलाय की मी हे करू शकते। म्हणजे आतापर्यंत जे असं व्हायचं की मी कारण शोधत होते आतापर्यंत की नाही नाही मी मला वेळच नसतो ना, नाही नाही मला ट्रेनमधून जायचं यायचं असतं ना, नाही नाही मला एवढे डबे उचलून घ्यायला वेळच नाही ना मिळणार, जे मला मध्ये दोन ह्याच्यामध्ये खायला कुठे वेळ मिळणार आहे, कुठे जमणार आहे, हे कुठेतरी निगेटिव्हिटीज जाऊन आपण हे करू शकतो ही पॉझिटिव्ह एनर्जी मला इथे आल्या मिळाली की नाही नाही हे आपण करू शकतो, ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत, फक्त ह्या आपल्याला माहीत नव्हत्या। ह्या ज्या क्षणी कळायला लागल्या की एक रस्ता दिसला आपल्याला, ह्या रस्त्यावरून आता तुम्हाला पुढे जायचंय, मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला धावत जायचंय, तुम्हाला चालत जायचंय, तुम्हाला आरामात जायचंय, तुम्हाला रेंगाळायचंय, पण ती एक जी वाट दिसायला हवी होती चांगल्या आरोग्याकडे जाणारी, ती वाट मला इथे दिसते।
फारच छान। आणि आपली जन्मतारीख सांगाल का?
22 जानेवारी।
बर। इथे नक्की आपण कशाची ट्रीटमेंट घेण्यासाठी आलात?
म्हणजे खरं तर मला आवडलं असतं एक अभिनेत्री म्हणून समाजात माझं वजन वाढावं, पण ते मला वाढते की नाही माहित नाही, शरीराचं मात्र फार वाढायला लागलंय त्यामुळे ते वजन कमी करायचं आहे मला अगदी डेस्परेटली, कारण त्याच्या अनुषंगाने जे इतर आजार किंवा ज्या इतर गोष्टी घडायला लागतात, जी दुखडी उद्भवतात, ती कुठेतरी थांबवावीत म्हणून मी इथे आले।
थँक्यू डॉक्टर। लीनाताई आता आपल्याला भेटल्या आणि त्यांनी आपली जन्मतारीख 22 जानेवारीची सांगितली, तर त्यांना आपण कशा टाईपची ट्रीटमेंट देणार आहात किंवा देत आहात?
जानेवारी महिन्यात जन्म झालेली जी व्यक्ती असते त्यांची गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली असते। आता आपण बघितलं की चालायची वेळ झालीये म्हणून तर त्या वेळेला त्या अॅक्युप्रेशर ट्रॅकवर आले।
बरोबर।
वेळ चुकता कामा नये, स्वच्छता पाहिजे, जागच्या जागी पाहिजे, प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणेच व्हायला पाहिजे, असा एक खाक्या या लोकांचा असतो असं म्हणायला हरकत नाही. पण यात गोंधळ काय होतो, यामुळे ओव्हर यूज ऑफ ब्रेन होतो आणि मग हार्मोनल चेंजेसकडे या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात आणि त्यातनंही जाडी वाढू शकते. जसं त्यांनी सांगितलं की खूप हेक्टिक शेड्यूल आहे, इतक्या सिरियल्स चालू आहेत, आपले सगळ्यांचं शेड्यूल असंच हेक्टिक असतं आणि मग आपण न करण्याची कारणं शोधत राहतो आणि त्यामध्ये आपलं वजन वाढायला सुरुवात होते. आयुर्वेद मात्र बघताना असं बघतो की आपण खाल्लेलं पचून त्याचं शुद्ध सकस रक्त बनावं, त्याचा मेद बनूच नाहीये आणि नको असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या शरीराच्या नैसर्गिक ड्रेनेजेसमधनं संडास, युरिन, पिरियड्स, घाम यातनं टाकून दिल्या जाव्यात अशी व्यवस्था आयुर्वेद करतो. त्याच्यामुळं समजा मला आठवड्यातनं एकदा तरी पिझ्झा एन्जॉय करायचा, तर तुम्ही एन्जॉय करून माझं वजन कमी राहावं आणि ते कायम कमीच राहावं असं या मेटाबॉलिझमवर ट्रीटमेंट केल्यामुळं आपल्याला तो फायदा मिळू शकतो. आता बरेच जण विचारतात की वजन कमी करण्यासाठी व्यायाम काय करू आणि डायटिंग काय करू.
बरोबर,
तुम्ही त्यांना सांगतो की डायटिंग काही काळापुरतं तुम्ही कराल पण कायम तर करू नाही शकत. त्यापेक्षा जर हे मूळच बरं केलं तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही. तरी लोक आग्रह करतात की एखादा व्यायाम तरी सांगा. मग मी त्यांना छान सोपा व्यायाम सांगतो. आपल्या सगळ्या श्रोत्यांनीही हा माझ्यासोबत करायला काही हरकत नाही. ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे, आपलं पोट बारीक ठेवायचं आहे, फिगर चांगली ठेवायची आहे, अशा सगळ्यांनी आपली मान सगळ्यात पहिल्यांदा उजवीकडे घ्यावी. ती हळूहळू हळूहळू हलवत डावीकडे घ्यावी आणि डावीकडनं पुन्हा पटकन सरळ करावी. आता तुम्ही विचाराल की ही मान उजवीकडून डावीकडे वळवायचा हा व्यायाम वजन कमी करण्यासाठी करायचा कधी?
बरोबर,
कुणीही काही अवेळी खायला पुढे केलं की पटकन हा व्यायाम करायचा म्हणजे वजन चांगलं कमी राहील.
अरे वा, फारच छान. श्रोते हो, चांगल्या प्रकृतीसाठी आपल्या सर्वांनीच असा व्यायाम करायला काही हरकत नाही. डॉक्टर, जन्मतारखेनुसार प्रकृती ही आपली संकल्पना लोकांना फार आवडली आहे आणि त्यांनी उचलूनच धरली आणि अनेक प्रश्न आपल्याला त्यांनी विचारले आहेत पत्रामधून, ईमेलमधून. त्यातलाच एक प्रश्न आपण आज घेणार आहोत. तो प्रश्न आपल्याला विचारला आहे सौ आरती नातू नाशिक इथून. त्या म्हणतात की 10 फेब्रुवारी 1945 साली त्यांचा जन्म झालाय. त्या गृहिणी आहेत आणि 2 वर्षापासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होतोय. तर डॉक्टर, आपण यांना काय सांगाल?
आरतीजी नमस्कार. आपली जन्मतारीख 10 फेब्रुवारी 1968 आहे, म्हणजे वयाच्या 45 टप्पा आता तुम्ही नुकताच पूर्ण केलेला आहे. स्त्रीच्या आयुष्यातल्या या वळणावर तिची खास काळजी घेणं हे गरजेचं असतं. जसं एखादी तरुण मुलगी वयात येताना तिची आई तिची काळजी घेते, तसंच आयुर्वेदानं या वयातल्या स्त्रीची काळजी घ्यायला सांगितली. तिच्यात प्रामुख्यानं जे शरीरात बदल होतात त्यामध्ये हाडं ठिसूळ होणं, जाडी वाढणं, मनाचा तोल एखाद्या वेळेला ढळणं हे सगळं अंतर्भूत असतं आणि यासाठी आयुर्वेदानं आपण खाल्लेल्या अन्नातलं कॅल्शियम हे पचून आपल्या कमरेपर्यंत जायला पाहिजे ही काळजी घ्यायला सांगितली. कदाचित आपण एक्सरे काढलेला असेल, नसेल काढला तर पहिला एक्सरे काढून घ्या. त्यामध्ये कुठल्या मणक्यांमध्ये झीज झाली आहे हे आम्हाला एक झेरॉक्स काढून पाठवून द्या, जेणेकरून आणखीन अप्रोप्रिएट उत्तर त्याचं देता येईल. पण तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचून तुमचं वजन वाढू नये आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नातनं हाडांचं पोषण व्हावं याकरता सकाळ संध्याकाळ नाचणीचं सत्व ताकात शिजवून तुम्ही घ्यायला सुरुवात करा.
अच्छा, फारच छान माहिती दिली डॉक्टर आपण. श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com. परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.